एक आंतर डेडिंग गुडला नोव्हेंबरचे 27 तारखेर 1973 वर्सान पण रेकॉर्डिंग केला 1975 वर्सान एक आंतर म्हाका म्हणूंक जाय अशें कितले पाटी हांवें चिंतला पूण म्हणूंक जावंक ना. आतां आयज एक आंतरा म्हणटा हांवें चिंतला एक आंतर म्हणपाक एकदम सोंपें कांय डिफिकल्टी ना म्हणटा तेन्ना म्हाका गोमलें इतना इजी नही है गाना. त्या टेंपार खंय एक वो दोन ट्रॅक आसले रेकॉर्डिंग करपाक एनीबडी मेक्स अ मिस्टेक स्टार्ट द सॉंग फ्रॉम द बिगनिंग. आताचे टेंपार जाय तितले ट्रॅक मेळटा तुका कांतार म्हणपाक. सो वेन एव्हर आय लिसन टू गोपीत मोग आय ऑलवेज से इन द वर्ड्स ऑफ द थ्री इडियट्स जहा पना तुसी ग्रेट हो तोहफा कबूल करो. सो प्लीज एन्जॉय गोपीत मोग इन माय वर्जन.
Tu monta y tu camo como lo hace. তুমি ফটো না
first sang this song half a century ago, you know, when I was young and bubbly. My loving husband, who is now with the Lord, used to compose all love songs for me because I was young. Like, Aha Noro Makazai, Captain, Noro Jabal Chaum, Badak Bista, etc., etc., etc. This song was composed on 15th October 1963, but recorded in 1976. Mogal Bao Boinano. I saw Devam Dinwasta, Taka Arga Dita. Kita Tana Amka Yan Talent Dilemon, Santal Kurpache, and Acting Kurpache. And Yami Bure Bashin Kere, Devak Manta Toshin Kere. And Yam Tunkai Bao Boina, Dio Bore Gurunta, Kita Tumi Amka Mog Dilo, and Appreciation Dilendiko. Tunka Dio Bore Gurun. I have one request to make to all my friends, fans, relatives across the globe. As we are in the middle of this pandemic, please keep social distance with everybody except God. Because God is in control. So don't be afraid. Just trust Him. He is faithful. So let your faith be bigger than your fears. Thank you. Take care. Stay safe. And God bless you all.
डॅडी भाषेन दिसता म्हणून ताका लागून आयज हांवें डॅडीचे वीग डॅडीचे चेपे आनी बोडी घेवन हे कांतार म्हणून चिंतला. कालची कोडी डॅडीचे फामाद कांतार. इट वॉज रेकॉर्डेड समे 1969. इट इज कॉल्ड अ कोंकणी क्लासीक सॉंग. म्हजे डॅडी कालची कोडी एकदम बरी लागता. आनी श्यामाय सांगता की गोंया आसतना डॅडी ल्हान आसतना तेन्ना कुंडल्यान तो शीत घालतालो, कालोयतालो सारके आनी खातालो, ताका बरें लागताले. आनी मागीर बोमाय आयल्या उपरांत नो कुंडली तो कितें पडटलो. तो आमी केन्ना सुंगटां भाजता तेन्ना प्रॉन्स ते तेल उरताना तांतून तो शीत घालतालो, सारके कालोयतालो आनी घोस्तान खातालो. मागीर पळय मम्मी एकदम तापताली. बॉ मारताली तुका बरें न्हय ते तुजे काळजाक बरें न्हय. एनीवे आय लव दीस सॉंग कालची कोडी. आय लव द अरेंजमेंट डन बाय माय डॅड फॉर दीस सॉंग अँड आय ट्राय टू कीप द सॉंग एज क्लोज टू द ओरिजिनल एज पॉसिबल. नाव आय एम नॉट ट्राईंग टू बी आल्फ्रेड रोज. गोवाज मेलडी किंग वॉज इज अँड विल ऑलवेज बी आल्फ्रेड रोज. ऑल आय एम ट्राईंग टू डू इज गिव्ह यू माय स्टाईल ऑफ कालची कोडी. सो एन्जॉय. क्रिस्तांव धर्म आमचे वेगळे वेगळे. इंडिया आमचो सगळ्यांचो गाव. आमी सगळी एक.
इट्स अ युनिक सॉन्ग विच ब्रिंग्स अबाउट द कल्चरल ज्योग्राफिकल अँड लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीज ऑफ द पीपल ऑफ कोंकण अँड इंडिया.
आय एम शुअर यू विल एन्जॉय.
आमी सगळी एक.
Go check go. Sogli Maria,
Ami Soglie, Ami Soglie, Bon Canino Pipa Buena, Ami Soglie.
Janet and Lynette, good luck with 1974 version. Ye kantar maka ekdom bore lagta ki ta kantun ekdom different type ache chords asar kenna konkani kantarani aikom yo na hale. Well, we have done this song in the style of reggae, which is pretty cool, I feel. So please enjoy Janet and Lynette, our style.
Chirwa moya mogan, polisa iba forzan, y te corte sos mona. Y ecle munta sor china, dos remunta wazon diu china. Toga y nichi humo zoquelo, bellar mapa quelo, sangler paso na icona. Ecle moya opisa nazata y pista chena o genet. Dusre maka ofisan vetana basin mio taline. Oh, Janet minis kardalta, Linet maxi munta tinesta. Minis kartani ti maxi, Tolia mukar putos, Chiva kat khudrio zata. Yekle munta amudigal, Dusre munta Vegidor Kazar, Mieta Titlio Mudi Kotat, Makaburum Sotat, Sangonezo Tanchetal, Tamre Korun Donu Igal, Tove Purum Dista Carnaval, Tamachiru y Mon Laguna, Rachini Porona, Porevechena y Epal, Animuna Giero Payaka, Wani Wotong, Jenner Chinta, Don Riman Wot. pachi chitna ine to sapne da hai ok sanjay ne natta basli ne ma ka bulaita kali je word so kolsata chua palar jata dolya che kadu kiyata jagarak galmon ma ek sang lele noven son bona pure atlendo gacher vache bire vaya baile kobor gomot tadai teli gomot poteli moje more ek le sang le rai kona ata kite au kotoro odiko pore ata te ek bori gomot katolo oi como el atolo tanta introduce a cotolo y minis cartma canaca máxima canaca tarie cutve en atolo la 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 la
Gachano, Ovel, Simpientli, Motia, Aikunso. Anklo, Shember. Kup, Mulatwatso, Ashami, Chinta. Cricket, Kalgadiasat. Atam, to batsman asta, Jivitan, Pailes Pauti. To, शंभर रन काढता सेंचुरी मारता त्यांना ताका खूप खुशालकाय बघता त्याच्या घरच्यांक खुशालकाय बघता आणि त्याचे कोण सगळे ते इष्ट असतात आणि त्यांचे बरे मागपी त्याचे फॅन असतात त्यांना सगळ्यांक एकदम खुशालकाय बघता पण ते शंभर रन जाऊन एक एक रन पहिलं काढतो पडलो ना एक एक दोन एक दोन काढून ते मागे शंभर जाता कोणाक जर शंभर वर्सां जाली आणि अजून जिवंत असा त्या मनशाक खुशालकाय बघना बाबा म्हजे पिरायेची सगळी आतां गेले गेली पूण हांव अजून असा शंभर वर्सां आतां म्हाका जातात ताच्या भुरग्यांक नातरांक आणि ताच्या लागशिल्यांक कितली खुशालकाय बघता ह्या आमच्या भावाक ह्या आमच्या भयणीक शंभर वर्सां जाली मागीर खाशेलो सुवाळो आसता म्हणजे शंभर वर्सां एक अशी एक महत्वाची आता राजकारणी मनीस सयत आपल्या राजवडकेचे शंभर दीस मनयता कित्याक मागीर ते कितले दीस उरतले तांकांच खबर ना पूण शंभर दीस म्हणून पेपराचेर मागीर गाजयतात आमी शंभर दीस काम केले आता आज म्हाका खुशालकाय भोगता हाचे कारण म्हणजे 13 ऑक्टोबर 2018 वर्सा शिंपेंतली मोतयां आंतले पयले मोती आंकडो एक पाळ सीसीआर टीव्ही आणि युट्यूबाचेर गाजले आणि त्यांना पासून आज मेरेन आयचे मोती हे शंभर हवे आज शिंपेंतली मोतयां शंभर जातात एक 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 मोती मिळून ही शंभर जातात म्हाका खुशालकाय जाता ती जालीच पूण त्या खुशालकायचे कारण कोण हांव एकटोच न्हय सीसीआर टीव्हीक लागून त्या सीसीआर टीव्हींत काम करचे आमचे भाव असात भयणी असात तांका लागून ही शिंपेंतली मोतयां आज सेंचुरी मारता. एक खुशालकायेचो दीस, एक खुशालकायेचे घडीत. आतां ह्या शिंपेंतली मोतयां आंतल्यान तुमकां कितें मेळ्ळें? म्हजे मुखार एक चिंतप आसलें, एक विशय धरून त्या विशयाक संबंद जाल्ल्यो कांय गजाली सांगूंक जाय. त्यो काणयेच्या रुपार जावं, वपारीच्या रुपार जावं, ना जिवितांत घडल्या कांय घडिता द्वारे जावं, आंतल्यान त्यो आमच्या कोंकणी लोकां मुखार दवरचो म्हजो उद्देश आसलो. गोंयांत पळया, इंग्लिशीन कार्यावळी दिवपाक कितलेशेच जाण आसात, जायतो लोक आसा, पूण कोंकणी म्हणटना आंग काडटात, फाटी सरतात, अशें जावंक फावना न्ही. उलटें जावंक जाय आसलें, खरें म्हणजे बाबा हांव कोंकणींतल्यान कार्यावळी दितां, म्हाका एक तुमी संद दिया, अशें सीसीआर टीव्ही कडेन लोक धांवन येवंक जाय आसलो, पूण तशें जायना. आसूं, कोण कितें करता करिना तें हांव चिंतूंक वचना. म्हज्यान कितें करूंक जाता, म्हज्यान दुसऱ्यांक कितें दिवं येता, हाचेर हांव विचार करतां. अमेरिकाचो सर्गेस्त प्रेसिडेंट जॉन एफ कॅनेडी म्हणटालो, देशान तुजे खातीर कितें केलां हें विचारिनाकात, तुवें देशा खातीर कितें केलां हें तूं विचार. म्हणटच म्हाका दिसलें, ह्या सीसीआर टीव्ही खातीर आमी कोंकणी कार्यावळी जर दिल्यो आनी त्यो कार्यावळी देवाचे दयेन युट्यूबाचेर मेळटात, आख्ख्या संवसारांत खंयच्याय वेळार खंयच्याय मनशान त्यो पळोवंक जातात, आंतल्यान आमची कोंकणी भास संवसारभर पसरता, हें चिंतप दोळ्या मुखार दवरून शिंपेंतली मोतयां एक 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 मोती हांव तुमचे मुखार दवरीत रावलो आनी आज शंबरावे मोती तुमचे मुखार दवरतां. देवाची दया आसल्यार आनी सीसीआर टीव्हीन म्हाका सुयोग दिल्यार ही मोतयां 100 आसली वाडत अशी वेतली. जायते पावटी आमी उलयतना अशें म्हणटा, म्हज्यान एकल्यान कितें करूंक जाता, म्हज्यान एकल्यान चडशें करूंक जाता अशें आमी उलयता. हें सारकें ना, एका मनशाक लागून खूब गजाली करतात. देखीक पळया, आज आमी हे वीज दिवे इलेक्ट्रीक लायट वापरता, कोणें ताचो सोद काडलो? 10 जण एकठांय येवन ताणी कितें सोद काडलो? ना. थॉमस एडिसन हाच्या घामाचो फळ जावन आमकां आज लायट मेळटा. आमी मायक्रोफोन वापरता, आदी आमी टेप रेकॉर्डर वापरतले, आतांय लोक टेप रेकॉर्डर वापरपी आसात. कोणें सोदून काडलो? थॉमस एडिसना. अशी संवसारांतल्यो खंयच्यो तुमी गजाली घेयात, सोद वावर केला तो एक एक मनशान. एकलोच महात्मा गांधी जी आसा, ताची आमी जयंती ऑक्टोबराचे 2 तारखेर करता. एकटीच मदर तेरेझा आसा आनी तिणें तो वावर सुरू केलो. एकटोच गॅलिलियो आसा आनी ताणें सोदून काडलें. सुर्या भंवारी ही आमची भूंय घुंवता, ताचे आदी लोकांचे चिंतप कितें आसलें? भुंयेचे भंवारी सुर्या घुंवता. ताणें म्हणलें ना, ताणें एकल्यान तें सोदून काडलें, पूण एका मनशान जायतें करूं येता. कित्याक पळया, थेंबो 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 उदक जर पडत रावलें एक बालदी भरता, एकदच उदक भरप ही गजाल वेगळी, पूण थेंबो थेंबो मेळून जाता. अशीं शिंपेंतली मोतयां एक एक मेळून आज तीं 100 जातात. म्हूण हांव तुमकांय देव बरें करूं म्हणटा. कित्याक तुमी पळयतात, तुमी शिंपेंतली मोतयां आयकतात, हाका लागून कोंकणी भास आयकुपाची तुमची उमेद वाडटा. इल्ली कोंकणी तुमी शिकता आसतल्यात, ही बरी गजाल न्ही. देखून हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा. तर ही आमी देवान आमकां दिलेली ही कोंकणी भास, ही आमी उलोवया, लजेची गरज ना, ती आमी वाचुया आनी जाता जाल्यार थोडी बरोवया, ना तर जाल्यार आमी कोंकणी आमच्यो कार्यावळी आसात प्रोग्राम त्यो पळोवया, कलाकारांची उमेद वाडोवया आनी अशें आमी खरी कोंकणी मनशां जाऊया देव बरें करूं आनी मोग आसूं
दादा ही इपी घेऊन एक दीस घरा आयलो आनी तो येतो खुशी आसलो कित्याक काका ही इपी जायत्या त्या फार्म मेवली ही इपी रिलीज जाली 1971 अँड दादा वॉज अबाउट 18 इयर्स ओल्ड एट दॅट टाइम रोज अँड ही वॉज ऑन द कवर अँड ही वॉज रिली एक्सायटेड अँड ही लव्ह दिस सॉन्ग सो दिस सॉन्ग बेसिकली वॉज अ बँडर बिटवीन सिबलिंग्स ऑफ how the younger one wants to learn the guitar and Uncle Alfredo's being the older sibling telling him that you need to learn music before you actually learn an instrument and obviously all our youngsters want to just get into learning instruments without really, you know, learning music so that's what the song was about and it was a great fun song and a big hit and I remember this EP, this was in our living room as I was growing up as a memory of those days.
मैं कांतर गिटार शिको एकदम बरे लगता आनी हांव स्वताचे कांतार म्हणोंक सोदतालो जेन्ना बाबली गोवन ग्लोबलान आमचे बरोबर कांतार म्हणटाले तेन्ना हांवें चिंतले वाय नॉट बोथ ऑफ अस कोलॅबरेट ऑन दिस सॉंग ऑलराइट दिस सॉंग इज सॉंग बाय अ डॅड वे बॅक इन 71 अशी सेड वेल माय डॅड आल्फ्रेड कंपोज दिस सॉंग अँड दिस वन ऑफ द व्हेरी फ्यू कोंकणी रॉक अँड रोल सॉंग्स वेल वी हॅव नेव्हर सॉंग टुगेदर बिफोर अँड आय थिंक दिस इज अ व्हेरी एक्सायटिंग टाइम दॅट दे आर डुईंग दिस सॉंग टुगेदर This song has not been sung, usually it's a very rare song, so not sung, not heard of. So we are very happy and we are sure that you are going to enjoy this song. So here's Engelbert and Bubbly.
Singing an Alfred Rose and Bubbly, a classic. Guitar Shikoi.
नकोय की ते कोत्तेले
वोय 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 चडवा आता केर बाव गिटार वाजता सोलफा नको तोरुय वळले नाव सोडता
वा तांका पळोन ये पोयात कोशे उठता काम सोडून गिटार आवाजों को बसता पण तांका सोलफा दिली तोर तांका फुसफुशीत पातोर दा जाणा मोदे पावन बसता गिटार जायना आक्रू कुक्रू कुक केल्यार रेबॅक जायना डॉक्टर डॉक्टर डॉक केल्यार दोर
वाजना
सारखी नको आसताना
उतरां ही आयकोन तुजे गोमले
म्हाका
पोय हांव गिटार शिकलेली नाका
वय वशें म्हणोंक राजांव आसा तुका बरें सांगलेले आतां कोणाक नाका तुका जाय तोर गिटार वाजय ना तर व्हडलो बोंका वाजय हांव मात्र जातो स्पश्टे नाय म्हाका जाल्यार पडटली बऱ्याक ना तर ये गिटार मारचे पडत साऱ्याक मुजको जातूच पावशी तूं पायल्या तेर्राक चलपा तुका पडटली बऱ्याक
नोव्हेंबराची 12 तारीख आनी एक पावट सुसेगाद दोनपारा आयकुप्यांक म्हजो माय मोगाचो योकार हांव तुमचो इश्ट फ्रँकी फर्नांडीस मेलबर्न ऑस्ट्रेलिया हांगासून तुमकां गोंयच्यो आनी गोंयकारांच्यो खबरो अनेक पाट पावयता. गोंयांत कोरोना व्हायरस दुयेंसाची केसीस वाडत आसा, मरण गेल्ल्यांचो हिशोब बी वाडत आसा. शारांत तशें गांवांत कोरोना व्हायरसाची केसीस वाडत आसा आनी आमी कांय म्हयने फाटी सांगलां ते भाशेन आतां गोंयांत हॉस्पिटलांत बेडाची शॉर्टेज. आमी गोंयच्या सरकाराक शिटकावणी दिल्ली कोरोना व्हायरसाच्या मिसमॅनेजमेंटा खातीर केसी वाडपाची शक्यताय आसा म्हूण, पूण सरकारान हाची सोत्राय घेवना आनी आतांची परिस्थिती. गोंयच्या सरकाराक शिटकावणी दिताना गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो प्रेसिडेंट गिरीश चोडणकर सांगता की सरकारान 15 दिसां भितर मडगांवचे कोविड हॉस्पिटल पुरे चालू करना जाल्यार सबंद गोंयांत एज्युटेशन करतलो म्हूण. आयकुया गिरीश चोडणकर कितें सांगता ते.
तेन्नाचे आमचे मुख्यमंत्री दिगंबर कामत हाणें साउथ गोवाची गरज पळोवन एक बरे हॉस्पिटलाची येवजण त्या वेळार सुरू केली. मनोहर पर्रीकरान क्रेडिट तेको वयतलो म्हणून ते काम बंद दवरले. आता समाव ते काम पूर्ण जाल्ले आसा. तेजे 2 फ्लोर खाली आसा. पेशंटा न्हिदपाक जागो ना, पेशंटा न्हिदपाक बेड्स ना, जमनीर न्हिदतात. मुख्यमंत्री आनी हेल्थ मिनिस्टर हांणी करप्शना खातीर गोंयकारांचे हॉस्पिटल जंय गोंयकारांचो पयसो त्या जमनीन गेल्लो आसा ते 2 फ्लोर हे प्रायव्हेट खंयचे तरी हॉस्पिटलांत हे विकपाचो प्रयत्न हे दोघे एग्जाम करतात. हेंगेले श्राप हे कित्याक घेता काय म्हाका कळना. लोक जे सफर जातात त्यांच्या खातीर आम्ही सरकाराक एक अल्टिमेटम दिवपाक करता. 15 दिसां भितर तुम्ही जर हे हॉस्पिटल पब्लिका खातीर ओपन करनात जाल्यार आमकां भव्य असो मोर्चा ह्या हॉस्पिटलाचेर घेवन येवपाक तुम्ही मजबूर करतले.
देव बरे करूं गिरीश. दुसरी खबर म्हणल्यार साउथ वेस्टर्न रेल्वेचे वास्को टू लोंडा डबल ट्रॅकिंग बांधपाचे काम गुंतलेले आसा, पण गोंयकार हाचो विरोध करता. गोंयांत कोळसो नाका ही एक नवी संघटना जी बांधून हाडल्या हाणें गोंयच्या 15 आमदारांक उलो मारला जागृत जावपाक आनी हे डबल ट्रॅकिंग काम बंद करपाक. गोंयांत डबल ट्रॅकिंग जाले जाल्यार गोंयांत एक कोल हब जातलो आनी मुरमुगांव पोर्टांत भायल्या देशांसून आयिल्लो कोल रेलगाडीन कर्नाटका पावतलो. ह्या डबल ट्रॅकिंगाक लागून पर्यावरणाचेर आनी गोंयच्या शेतकऱ्यांक खूब मार बसतलो. वास्कोचो आमदार कार्लोस आल्मेडा लोकांचे सांगात दिताना सांगता साउथ वेस्टर्न रेल्वेन पयले सुवातेर सांगपाक जाय की हे डबल ट्रॅकिंग गोंयच्या लोकांक कशे तरेन गरजेक पावतले काय म्हण.
रेल्वे डबल ट्रॅकिंग सुरू केलां. आमकां तेन्ना रिप्लाय दिवं ना. पत्त्या दिवशी मेळ पत्तालो केलो तेणी. आतां हे दारे सारी सेवा तुमचे मेल धाडले की आमकां पडपाक जाय. एक्स्ट्रा फेसिलिटी दिले आसतले आमकां लोकांक. पीपल हॅव बीन आस्किंग फॉर ट्रेन टू बेंगलोर टू केरला एंड नॉट गेटिंग ट्रेन. जसे की नो स्लॉट रेल्वे.
देव बरें करूं कार्लोस आल्मेडा. आनी आतां कॅनडा सावन खबर. गोंयकार उदार खळजाचे हे सगळ्यांक खबर आसा. तशेंच आमचे गोवन ओवरसीज असोसिएशन ऑफ टोरोंटो हाचे वांगडी गेल्ले कांय म्हयन्यांत आपले गांव वावरून समाजाक जेवणाची वेवस्था करूंक आनी फेस मास्क शिवून नांव जोडले. ह्या कोरोना व्हायरस दुयेंसाच्या काळार कमी तर 50,000 मायज जेवणाची वेवस्था करप म्हणल्यार एक व्हडलें वजाप. प्रेसिडेंट ऑफ गोवन ओवरसीज असोसिएशन सेल्विन केनत कुलासो ह्या गोवन कम्युनिटी फूड बँक फंड रेजिंग कॅम्पेना वरी आमकां सांगता.
आमच्या गोंयच्या कम्युनिटीचे मेंबर एकठांय जावन आमच्या फूड बँका खातीर 50,000 आनी 2,000 जेवण प्रायोजीत करूंक पावले. आमी अशें दाण एकठांय करूंक पावल्या चड करून देंगी वरवीं थ्रू ऑनलायन डोनेशन आनी ऑनलायन फूड बँक कॉन्सर्टाच्या वरवीं. कनेडियन गोंयकार कनेडियन गोवन कनेडियन गोबाव भयो खूब वावरले बियोंड द सॉंग एन्ड डान्स एस्पेक्ट. आनी एकठांय जावन परगुटले की आमी सगळे एक इम्पॅक्टफूल कम्युनिटी म्हणून भकांनी तुमकां सगळ्यांक आनी देव बरें करूं.
देव बरें करूं बाब सेल्विन. ह्यो जावन आसल्यो गोंयच्यो खबरो. तुमकां सगळ्यांक आयकुप्यांक देव बरी सांस आवडेता. मेळुया दुसऱ्या सोमणांत. ते मेरेन मोग आसून दी.
Familiar, It's one of Chris Perry's famous compositions made popular by the lovely Lorna. Yes, Lisboa. Although it's a short and sweet song, it's known for its haunting melody and unique accompaniment. So gentlemen, wherever you are, pick up a partner and let's waltz.
Cinta libre di monar Lisboa no rosa tu inzo awa sale goa in le città pure sale pura redeva oggi sante lì polo de Lisboa respesa Cinta lì, te li monanre, Lisboa, no rosa tu izzo, awa sa de goa, cinta lì, cinta pure sala pura, redeva, coci sa te lì, volonte Lisboa, Lisboa, Lisboa. Cinta lì, te li monanre, Lisboa. Loro rosa tu in sorella, wasa de goa. Cinta lì, cinta pure sala pura, redeva. Cosci sante lì, volo de Lisboa.
America Paushi. So this is a fun song that I literally grew up with because it was on a Chris Perry LP that was constantly played in my house. And when I was little, the part that I would eagerly wait for would be Lorna's laugh, which I can tell you now is not the easiest part in the song. Well, there are many artists from all over the world who have done this song, which is why we've tried to tweak it a bit, give it our own style. And we hope you'll enjoy it. So this is Rocking Marmalade's version of America Paushi.
Kai sangre ma canao tu jeki te poi te vienda kai turwa pasat bangara sa saide despes tu kakaya sona sole le noto le aite
Papa Sahai mironi ailo as tum tengawan gazwala umra chapani balaye pari maje manan tila bagun khai sangu tumana sona lagle ti cherupan are bawando no kupum karu gachup sangati chekanan Wasai tahai mironi I love as tum chengawan Gazwala umra chapani Balai ek pari maje manan I love as tum chengawan Gazwala umra chapani Balai ek pari maje manan
Matichi gagar tiche matyavar challay kai teen nakryan tole tiche kai chamaktan daishi nakit rahan abalan
tiche maye tirangan faslo tiche chalan bakun tiche chawani hiwara bhalla maje angan
Kele nauri joram chakai sobe aiso watte aaj mana mi bi nauraninge ani ti kai tishele nauri joram chakai sobe
दोग आम्ही जोड्याशी देवलान बांधू गाठी आणि मयेशी गाजू आमचे दिस न राती
Promote your community events free of charge. Complete the community notices form on planetaudio.org.nz.